बूंद बूंद पर लिखा हुआ है बचत करने वाले का नाम, तेला चबापती दाता हेच म्हणाव लागणार आहे.
रेड एफएम एमएच 935
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक पुन्हा एकदा इकडे आलेली आहे. शोच्या तिसऱ्या तासात आपण आहोत आणि सध्या दुष्काळाच्या 13व्या महिन्यात आपण आहोत असं म्हणावं वाटतंय मला. पेट्रोलच्या काय, फोनच्या काय, टीव्ही रिचार्जच्या काय आणि आता तेलाच्या काय, फक्त किमती वाढतच चालल्या आहेत. नेमकं चाललंय काय हे मला कळत नाहीये. आता किमती वाढत आहेत म्हणल्या होती बचतही करावी लागणार, कारण की आपलं बजेट जे आहे ते आपल्यालाच बघायचंय ना, दुसरं कोणी थोडीच येणार आहे आपलं बजेट मॅनेज करायला. मग नांदेडकर त्यांचं बचत कशा प्रकारे करणार आहे तेलाची, ज्या किमती वाढल्या आहेत ना या काळामध्ये.
ऍक्च्युली मला पकोडे खूप आवडतात, मला म्हणजे कांदा भजी, बटाट्याची भजी सगळे आवडतात. मी जे आठवड्यात 3 वेळेस खायचो आता ते 2 वेळेस किंवा 1 वेळेसच खावा लागतील. बचत करू शकतो मी.
येस येस. बजेट कसं मॅनेज करणार मग ह्या तेलाचं, किती तेल घेऊन येणार घरी?
ऍक्च्युली घरी आता काय, ज्यांना स्वयंपाक बनवायचा असतो त्यांना ते मॅनेज करावं लागतं, म्हणजे आई किंवा बहिणीलाच ते मॅनेज करावं लागेल. पण आपण खाण्यात मॅनेज करू शकतो, किंवा जे आपली डिमांड असते की मला आज भजी
खायची
ती कमी करावी लागेल.
इव्हेंच्युअली हेल्थ सुद्धा चांगली होईल ना तेलकट कमी खाल्लं गेल्यामुळे.
पण जिभीचे चोचले पुरवायच लागली थोडी तरी.
मग ठीक आहे, थोडंसं आठवड्यातून 3 ऐवजी 1 वेळा खाऊन भागू शकतं. नांदेडकर तुम्ही कशा प्रकारे तेलाची बचत करणार आहात, हे जे तेल महाग झालंय ना, तुमचं मॅनेजमेंट बजेटचं आणि तेलाच्या बचतीचं कसं राहणार आहे तुमच्या किचनमध्ये मला सांगा. 9607007935 माझा नंबर डायल करून. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बज जाते रहो.